www.thebrainfuzz.com।
हॅलो गाईज, थोडस बोलू का अशा प्रजातीविषयी बोलणार आहे जे लोक कधी कोणाचं ऐकतच नाही किंवा त्यांना बोलून काही फायदाच नाही। तर बोलू आपण अशा व्यक्तीविषयी। कोणी गेस करेल का कोण असतील ती व्यक्ती? बरं, जाऊ द्या, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्या अगोदर। की नाही काय नाही, रस्त्या साईडला व्यक्ती दिवशी असं उभा होतं नाही का, एक माणूस माझ्याजवळ आला, मला म्हटला दादा तुला लाईफमध्ये मोठं व्हायचं असेल ना तर ह्या समाजाचं कधी ऐकू नकोस, हा तुला जगू देणार नाही, तू तुझ्या सरळ मार्गाने जा। तो सरळ मार्गाने बोलता बोलता अचानक जमिनी कोसळला। मला भीती वाटली, मी त्याच्या जवळ गेलो। त्या जवळ गेल्यानंतर मला असा वास आला, दोन मिनिट असे माझं डोकं फिरायला लागलं आणि नंतर मला कळलं तो खाली पडलेला बेवडा होता। आज आपण बोलू बेवड्याविषयी। असा व्यक्ती जे आपल्या पूर्ण जगाच्या किंवा भारताच्या कठीण काळात म्हणजे करोनाच्या काळात स्वतः अर्थव्यवस्थेला खांदा द्यायला होता, म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्था त्याला स्वतःच्या खांद्यावर पेलून धरली होती, तो म्हणजे आपला बेवडा। आणि ह्या एकाच गोष्टीवरती ना केंद्र सरकारला पत्र लिहिलं की मला पद्मभूषण नाही तर भारतरत्न द्या। आता पद्मभूषण भारतरत्न म्हणजे काय साधी गोष्ट नाही, पण नाही रिस्पेक्ट म्हणजे रिस्पेक्ट। सगळे लोक त्याला रिस्पेक्ट करू लागले बेवड्यांची, कारण ते स्वतःला म्हणत होते तू बेवड्या नाही तुम्ही बेवड्या असं मला म्हणत होतं। आवाजावर बोलल्याशिवाय त्यांनाही पर्याय नव्हता। मग आज अशी व्यक्ती जेव्हा आपल्यासमोर बोलायला लागते तर आपल्याला थोडंसं वाईट वाटतं, कारण चांगले लोक कधी बेवड्याच राज लागत नाहीत, बरोबर। आता एक बेवडा होता, सायंटिस्ट लोकांना तो सांगत होता, म्हणजे सायंटिस्ट लोकांना एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी नाही का कमीत कमी 10-10 मिनिट लागतात की कोणत्या वस्तूमध्ये किती प्रमाण आहे हे सांगण्यासाठी। पण तेच जर काम एखाद्या बेवड्या दिलं ना तो एकच पॅक मारतो आणि कोणत्या ब्रँडमध्ये किती पर्सेंट अल्कोहोल आहे ते बरोबर सांगतो, तो म्हणजे आपला बेवडा, बरोबर। पण हे बेवडे कधी मान्यच करणार नाही की दारू पिले म्हणून। तुम्ही एखाद्या मित्राला म्हणावर तू दारू पिलास कोण म्हटलं, अरे कोण म्हटलं का तो वास येतोय ना, तरी ते मान्य करणार नाही। आता माझा एक मित्र आहे, कंटिन्यू दारू पितो नाही, तो गेला हॉस्पिटलला, त्याची थोडी तब्येत बिघडली। डॉक्टर त्याला म्हटला तब्येत बिघडली काय, ते म्हटलं हो, म्हटलं दारू पितोस, ते म्हटलं तुम्ही म्हणता तर मागवा एक पॅक। डॉक्टरने अजून पण हॉस्पिटल लॉक लावले, कुठे गेला अजून मी कळत नाही, एवढे भयानक एवढे असत। तर एक माझा असाच मित्र आहे दुसरा, त्याला विचारलं दारू का पितो म्हणे, मला काय सांगू तुला दारू नाही पिली तर लिव्हर नाही का किती नाराज होय, म्हणला ते लिव्हरसाठी प्यावं लागते। वा म्हटलं कदा ना, म्हणजे जे लोक काही काही गोष्टी करू शकत नाही ते लगेच बेवडे करू शकतात। तुम्हाला ते अंबुजा सिमेंटची ॲड बघितली का, त्याच्यात ती मोठी भिंत असते ती पडत बिडत नाही, जे सी बी वगैरे आणतात तरी पण ते हलत नाही, पण तेच काम जर बेवड्या दिलं ना ते 5 मिनिटाच्या आत नाही 30 पॅक मारला की डोळ्यासमोर त्यांची सगळी भिंत अशी फिरायला लागते। 5 मिनिटाचंच काम आहे त्यांच्यासाठी, एवढा कॉन्फिडन्स त्याच्यात कुठून येतो काय माहीत। एक बेवडा तर नाही का फुल 90 मारून नाही का ATM गेला, ATM 2000 नोट काढली, 2000 नोट फाडली आणि ती व्हाईट स्लिप असती ना तो खिशात घेऊन घरी आला। घरी आला म्हणतो बायको म्हणती पैसे कुठे आहेत, मला पैसे हे काय का पांढरे झाले मला इथपर्यंत वस्तूवर, इतके खतरनाक असतात। आणि गप्पा मारण्यात तुम्ही काय मी काय कोणीच, म्हणजे इव्हन MBAवाला मार्केटिंगवाला सुद्धा त्यांचा नाद करू शकत नाही, इतके भयानक गप्पा मारत असतात। आता तुम्ही बघितलं दोन जेव्हा डॉक्टर भेटतात तेव्हा नाही का ते पेशंटविषयी बोलत असतात, दोन शिक्षक भेटतात तेव्हा ते शाळेविषयी बोलत असतात, पण दोन फक्त डाळूच भेटतात दारूडी त्याची फक्त आणि फक्त जगातल्या प्रत्येक माणसाविषयी त्याच्या अर्थव्यवस्थेविषयी प्रत्येक गोष्टीविषयी बोलतात, ते म्हणजे बेवडे असतात। हां वाईट या गोष्टीच नाही वाटत। काल तर मी एका माझ्या डोळ्यासमोर एका बेवड्याने 5 मिनिटात अख्ख्या भारताचा आर्थिक निकष मांडला, वाईट या गोष्टी नाही ती समोरच्या पटला पण। आणि त्या दिवशी मला कळलं फर्स्ट टाईम एका डॉलरची किंमत 1 रुपयापेक्षा खाली गेली, म्हणजे चहा विकून समजा एखादा माणूस देश चालवू शकतो तर बाटली खाली करून सुद्धा एखादा माणूस देश चालवू शकतो हे मला त्या दिवशी पटलं। आणि ते मला पटवून देणार म्हणजे बेवडा। तुम्ही बेवड्याचा आदर्श घेऊ नका, बेवड्याच्या नाही लागतात ना स्वतःचं घर खलास करून टाकतात, बेवड्याच्या नादी फक्त बेवडेच लागत असतात। चांगला संसार असतो लोकांचा तरी लोक पिऊन सगळं सत्यनाश करतात, तुम्ही काही करू नका, फक्त एवढं लक्षात ठेवा। थँक्यू सो मच।